प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय. नंतर ते आफिपुली व आपुलोनिया या शहरामधून जाऊन थेसलनिकास शहरास गेले. तेथे येऊद्यांचे सभास्थान होते. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याच्याकडे जाऊन 3 शब्दात त्याच्याबरोबर शास्त्रलेखावरून वादविवाद केला. त्याने शास्त्रलेखाचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की ख्रिस्ताने दुःख सोसावे व मरण पावलेल्यामधून पुन्हा उठावे याचे अगत्य होते, आणि ज्या येशूची मी तुमच्या पुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे. तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांनी खात्री करून पौल सिला ह्यांना येऊन मिळाले, आणि ग्रीक उपासक ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यामध्ये प्रमुख स्त्रिया काही थोड्या थोडक्या नव्हत्या, परंतु यहुद्यांनी हेव्याने आपणाबरोबर बाजाराचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकाकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली. परंतु त्याचा शोध लागला नाही. तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्याकडे ओढून नेऊन आरडाओरडा करीत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत. त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे, आणि हे सर्वजण कैसराच्या आज्ञेविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात. हे ऐकून त्यांनी लोकास व शहराच्या अधिकाऱ्यास खवळून सोडले. मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले. नंतर बरणबाजांनी पौल व सिला यांना लागलेच रातोरात बिरुया शहरात पाठवले. ते तेथे पोहोचल्यावर यहुदियांचे सभास्थानने गेले. तेथील लोक थेसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मानाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रलेखात दररोज शोध करीत गेले. त्यातील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रिया व पुरुष यांनी विश्वास ठेवला, तरीही पौल देवाचे वचन बिरुयातली सांगत आहे हे थेसलनिकातल्या यहुद्यांना समजले. तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकास खवळून चेतविले. त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठवले, आणि सिला व तिमत्ते हे तेथेच राहिले. तेव्हा पौलाला पोहोचण्याविनाऱ्यांनी त्यास अथेनेपर्यंत नेले, आणि सिला व तिमत्ते यांनी आपल्याकडे होईल तितके लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले. पौल अथेनेस त्यांची वाट पाहत असता ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाला संताप झाला. ह्यामुळे तो सभास्थानात यहुद्यांबरोबर व उपासक लोकांबरोबर आणि बाजारात जे त्यास आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालीत असे. तेव्हा एपिकुरोपी व सोईकपंती यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्यास विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो. दुसरे म्हणाले, हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो, कारण येशू व पुनरुत्थान याविषयीच्या सुवार्थेची तो घोषणा करीत असे. नंतर त्यांनी त्यास धरून आर्यपंग टेकडीवर नेऊन म्हटले, तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय हे आम्हास समजून सांगाल काय, कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवत आहात. याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवित आहात याचा अर्थ काय हे आम्ही समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. काहीतरी नवल विशेष सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेनेकर व तेथे राहणारे परके लोक याचा वेळ जात नसे. तेव्हा पौल आर्यपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेनेकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवतांचा फार मान देणारे आहात असे मला दिसले, कारण मी फिरता फिरता तुमच्या उपासनेच्या वस्तू पाहताना आज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली, ज्याचे तुम्ही आज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या इमारतीत राहत नाही, आणि त्यास काही उणे आहे म्हणून मनुष्याच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो, आणि त्याने एकापासून मनुष्याची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीचे संबंध पाठीवर राहावे असे केले आहे, आणि त्याचे नेमलेले समय व त्याच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत. यासाठी की त्याने देवाचा शोध ह्या आशेने करावा आणि त्यास कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या ठाई जगतो वागतो व आहोत. तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हणले आहे की आपण वास्तविक त्याचा वंश आहोत. तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने रूपे किंवा पाषाण याच्या कृतीसारखे देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. आज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेला मनुष्य येशू याच्याद्वारे जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाचे करणार आहे. त्याने त्यास मरण पावलेल्यातून उठून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे. केवळ मृताच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, याविषयी आम्ही तुमची पुन्हा आणखी ऐकू. इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही मनुष्यांनी त्यास चिटकून राहून विश्वास ठेवला. त्यामध्ये दिवनुस्य आर्य पगकर दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.